नमस्कार, मी भावना गवळी पाटील बोलते. रिसोड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मी शिवसेनेकडून 29 ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी सकाळी 10 वाजता माझी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. तरी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना आवाहन करते की लाखोच्या हजारोच्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि मला सहकार्य करावं. आशीर्वाद द्यावा. धन्यवाद. अजून दुसरं गेलं.